तुम्हाला माहिती आहे का सध्या आपले महाराष्ट्रीयन लोक कसं बिहेव करतात? सध्या ना आपले महाराष्ट्रीयन लोक असं बिहेव करतात,
थोडी मठरी वठरी लेते चले, थोडी चकली चिवडा
लेके चले,
कुछ तीखा भी खा
लेके चले,
कुछ खट्टा मीठा
लेके चले। कारण की आफ्टर 1 अगस्त यू कैन कैरी योर फूड इन थिएटर्स इन महाराष्ट्र। इसका एक एडवांटेज और एक डिसएडवांटेज मैंने पूछा हुआ, बिकॉज अगर ये जनता के लिए एडवांटेज है तो जनता की तरफ से इसका डिसएडवांटेज हो सकता है क्या? तुम्ही स्वतः सांगताय मला।
की अमित बोलतोय, खूपच छान न्यूज मी म्हणेन, कारण की आतापर्यंत जेव्हा कधी आपण मूवीज बघायला जायचो मल्टिप्लेक्स मध्ये किंवा नॉर्मल थिएटर मध्ये, त्या हायर रेट्सला ते लोक तिथल्या गोष्टी विकायचे आणि सगळ्यांची लूट करायचे, ती गोष्ट खूप आता अवॉइड होणार आहे। डिसएडव्हान्टेजेस एकच होणार त्याचं, की जे काही लोक घेऊन जातील त्याचं सगळं पॅकिंग मटेरियल वगैरे ते तिथे त्यांनी टाकलं, तर तो एक थिएटरचा डिसएडव्हान्टेज आपल्याला म्हणता येईल।
प्रियंका बोलते, म्हणजे आता बघ माझं सारखा हाऊस वाईफ, ज्यांना रोज घरीच स्वयंपाक बनवायचा, रोज घरीच जेवण करायचं, कधी सुट्टी मिळतच नाही, त्याच्यामध्ये एखाद्या वेळेस कधी आपण थिएटर मध्ये गेलो तर मला तिथं नेहमी टेन्शन असायचं की घरी जाऊन परत जेवण बनवायला लागेल। त्यामुळे कसं होतं, थिएटर मध्ये गेलं तर लहान मुलगा आहे माझा, खाण्यासाठी तिथं काहीतरी घ्यायलाच लागायचं आणि त्याला खायला भेटलं म्हणजे मी काय तसं तोंड बघणार आहे का, त्याच्यामुळे मला पण घ्यायचं, घरी जाऊन स्वयंपाक करायची गरज नसते। आणि तोटेच म्हटलं की तिकडे खूप जास्त आपल्याकडून चार्जेस पे करायला लावतात आपल्याला, जे 10 रुपयाची जी वस्तू आहे तर ती तिकडे आपल्याला 20 ते 30 रुपयाला मिळते।
तू कोणत्या थिएटरला जाते, 10ची वस्तू 20-30? अगं 300ला मिळतात
असं सांगते मी,
अगं तसं सांग आवडतं यार तुमच्या मनातली गोष्ट जेव्हा तुम्ही सांगता ना इथे कॉल करून, खूपच आवडतं।
ओके, आई बिलीव ये बहुत अच्छा रूल पास हुआ है, आई हैव अ स्मॉल चाइल्ड, तो हम लोगों को बहुत सारे रिस्ट्रिक्शंस रहते थे कि आप बच्चों के बिस्किट नहीं लेके जा सकते अंदर, बच्चों का खाना नहीं लेके जा सकते थे, हम लोग कई बार रोका गया था।
ऐसा तो नहीं हो जाएगा बच्चों के लिए बिस्किट्स लेकर गए और रैपर वही फेंक दिया? तो
बहुत ज्यादा फेयर चांसेस है वो चीज होने के, बट अगर सब लोग थोड़ा सा इनिशिएट ले, लाइक हम लोग एक बिन बैग कैरी करते हैं हमारे साथ यूजुअली इन आर कार या फिर बैग में भी, तो उसमें हम लोग पूरा वेस्ट जमा करते हैं हमारा, एंड वी पुट इट इन आवर डस्टबिन, घर जाके अपने डस्टबिन में ही डालते हैं।
बट इट्स लिटिल बिट डिफिकल्ट फॉर इंडियन जनता, इनिशिएटिव दूसरी साइड से लिया गया है तो इनिशिएट अपनी साइड से भी करना पड़ेगा ना। अमित, चारकोल ईट्स के वाउचर आपने जीते हैं, कंग्रेचुलेशन।